चीनीमंडी.com पॉडकास्ट।
चारा टंचाईचा प्रश्न सुटला। जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासाठी खरीपात शेतकऱ्यांनी 32,383 हेक्टरवर चारा पिकांची पेरणी केली होती, त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता होती। मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसामुळे चारा पिकांचं अनेक ठिकाणी नुकसान झालं होतं, त्यामुळे चारा टंचाई भेडसावण्यास सुरुवात झाली होती। मात्र गळीत हंगामात सहकारी खाजगी साखर कारखाने सुरू झाले आहेत। ऊस तोडीमुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जनावरांसाठी लागणारा हिरवा म्हणून वाडे उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे चारा टंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे। जिल्ह्यात सुमारे 17 साखर कारखाने आहेत, त्यापैकी जवळपास 14 ते 15 साखर कारखाने सुरू झाले आहेत, त्यामुळे अनेक ऊसतोड मजूर ऊस तोडून कारखान्यांना देतात। त्यातून चांगले पैसे मिळत असले तरी ऊसाचे वाडे ते शेतकऱ्यांना आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना विकतात। सध्या प्रतिशेकडा 200 ते 300 रुपये एवढ्या दराने ऊसतोड मजूर वाड्याची विक्री करत आहेत। रब्बीत शेतकऱ्यांनी 17,059 हेक्टरवर चारा पिकांची पेरणी केली आहे। यामध्ये मका, कडवळ, लुसर्न ग्रास, नेपियर ग्रास, बाजरी अशा विविध चारा पिकांचा समावेश आहे। लागवडीनंतर 2 ते 3 महिन्यांनंतर चाऱ्याचं उत्पादन होतं, त्यामुळे चारा टंचाई कमी होण्यास मदत झाली असली तरी रब्बीत पेरणी केलेल्या चारा पिकांच्या लागवडीतूनही मोठं उत्पादन होणार आहे। पुणे जिल्ह्यातील हवेली, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर आणि दौंड या तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्षेत्रावर चारा पिकांची लागवड झाली आहे। मुळशी, भोर, मावळ, वेल्हे आणि पुरंदर तालुक्यात बोटावर मोजण्या एवढ्या क्षेत्रावर लागवड झाली आहे।